का करता सोबीत मुझा शेरा उलो तुका मारता मुझा मोगाचा मुंगडूरा प्रणाम तुका करता सोबीत मुझा शेरा उलो तुका मारता मुझा मोगाचा मुंगडूरा संतुष्ट हाँ वो मोंगडूर मोजो काम तुझास घर बांजल माले अदृष्ट मुझे जाओ प्रणाम तुका करता
नमस्कार आणि स्वागत आईच्या सुशेगातनपार प्रोग्रामर हा रिची आणि मुझे संगत आसास्त आज आंटी फिलू सरिता पेस संगीता सिक्वेरा आणि नीता पिंटो सो आईच्या कालच्या कडेर नीता आज तू आमकां काय सांगताय
पयले सांगचे जाल्यार रिचर्ड देव बरें करूं तुका आमकां हांगा आपयल्ल्याक आनी सेंट आग्नेस कॉलेजी विशयन उलोवंक आमकां वो एक अवकाश दिल्ल्याक वय तुवें सांगिल्ल्या बरी आंटी फिलू आमची आमी पुराय एक स्टुडंट्स हांगा सेंट आग्नेस कॉलेजीची आंटी फिलू आमची 60s आमची बॅच आंतली सरिता आनी संगीता लेट 80s आनी हांव अर्ली 80s आंतली
इनफॅक्ट आमकां बारी उल्लास जाता की तुम्ही सगळी जाणां एकवट जावन आज आमच्या प्रोग्रामार आयल्यात.
ओके,
तरी आज काल रांदलें तुवें? आज
ओ आज गे आज म्हजी मस्त कामां जाली रिचर्ड, म्हळ्यार हांगा येवंक आसले म्हण गोत्ता न्ही. देखून सकाळीं उठोन पयले मिसाक गेली, ताच्या उपरांत स्ट्रेट हेंडरसन वचून मासली आनी पुरा आण
सनवाराची मासली
सनवारा मासली
घरा
ओन ताराकी आण सार केलो बाजली मासली बाजली आनी मस्त कामां करून आयली हांव हांगा.
आंटी फिलू तुवें आज काल रांदले? रांदले गी इन्स्ट्रक्शन दिले सगळ्यांक?
रांदिल्ले जेवण आयली
ते बारी बरे.
व्हॉट अबाउट यू?
आमकां आज कालची कडी आसली,
कालीक
आसले
कळली कालची कडी.
मम्मीन बीफ स्टू केल्ले काल, आज बारी रुचीक आसले ते कालची कडी.
कालची कडी
चिकन करी आसले आणि म्हजो नवरो म्हणून लागलो, ओ तू कालचे कडी प्रोग्रामाक येता म्हाकाय कालची कडी घे आज वय म्हणले.
ते कालचे कडी सांगता चपाट्यो केल्यार बारी बरे जातात, म्हाकाय बारी रुचीक जाता. वय बारी रुचीक जाता. तर नीता सांगताय आमकां हे सेंट इग्नेशियस कॉलेज मँगलोर. हांव मँगलोरचो न्ही, हांव बॉम्बे जल्मारलो, बॉम्बे शिकल्लो. सॉरी मिस्टेक म्हजी.
वय रिचर्ड, अरे 100 वर्सांची आवक आमकां कोणायकी सगळ्यांकी फावो जायना वय गे न्ही. आणि म्हजी ग्रॅनी ऑलमोस्ट 100 वर्सां सर्वान सरली, पूण म्हजो धाकटो भाव 43 इयर्सां जातानंत सरलो. तशें म्हणटाना आमकां सगळ्यांकी ते भाग ना 100 वर्सां सर्वांसचे. पूण आमी एड्युकेशनल इन्स्टिट्युशना विशयीन उलोवचे जाल्यार आमकां सांगेत दे समाव दे लिव्ह फॉर एव्हर म्हणल्या बरी वय गे न्ही. दे यु नो दे आउट लिव्ह दे एलुमनाय. तशेंत आमची सेंट अँग्रेस कॉलेज कोडियाळांत एक नावाडदी कॉलेज जावन आसा. हजारांनी वयर यु नो चेडवांनी थंय शिकोवन मस्त बरें नांव वाडलां. आनी आमच्या टायमार हांव स्टुडंट आसतना सेंट अँग्रेस कॉलेजीन सीट मेळची म्हण सांगल्यार व्हडलें अचीवमेंट. सीट मेळ्ळी म्हणटना इट्स लायक द फ्युचर इज डन म्हणल्या बरी. मम्मी आनी डॅडी सगळ्या कडेन सांगताली म्हज्या तुवें सेंट अँग्रेसान सीट मेळ्ळी
म्हणून.
म्हळ्यार दॅट वॉज द इम्पॉर्टन्स ऑफ सेंट अँग्रेस कॉलेज. संगीता
म्हाका पयलें हांव न्ही सेंट अँग्रेस कॉलेजाक वसाचें म्हणून बारी इच्छा. आनी म्हजे सगळ्या फॅमिलीन सगळ्या सेंट अँग्रेस कॉलेजीकच गेल्ली. देखून म्हाकाय हे ते एज सच ड्रीम आसले म्हाकाय सेंट अँग्रेस कॉलेजाक वसले. एक्चुली
जस्ट लायक एअरलाईन टिकेट इज इंट इट, फादर गेट्स मदर गेट्स एव्हरीबडी
गेट्स ट्रू. सो इट्स लायक हांव थर्ड जनरेशन अग्निशन म्हज्या फॅमिलीन. स्टार्टींग फ्रॉम माय ग्रँड मदर ऑन बोथ साईड्स वेंट टू सेंट अँग्नेस स्कूल. म्हजी आंटीज दोनी सायडीन डॅडीची भयणी आनी मम्मीची भयणी सेंट अँग्नेस गेल्ली. आनी हांव ही सेंट अँग्नेस 2 वर्सां सेंट अँग्नेस कॉलेज गेल्ली. देखून म्हाका बारी व्हडले अभिमानाचो विशय ते हांव सेंट अँग्नेस कॉलेजान शिकली वय. आनी आय थिंक वॉट आय एम टुडे एज अ वुमन वायफ अँड अ मदर आय लार्जली टू अ लार्ज एक्सटेंट एट्रिब्युटेड टुवर्ड्स माय एज्युकेशन एट सेंट अँग्नेस. आय एम बारी गर्व आसा म्हाका सेंट अँग्नेस म्हणून. आनी सरिता काले म्हणटाय तूं सेंट अँग्नेस?
म्हजे भयण आनी हांव सेंट अँग्नेस शिकली. हांव 2 वर्सां मात म्हजे भयणीन सगळे बॅचलर केला. मागीर म्हजी ग्रँड मदर सेंट अँड्स इस्कॉला घेतली तेदला त्या टायमार. तेंचे पयल्ल्यांचे पोरणे आनी सेंट अँड्स इस्कॉली आसले सेम ए सी माद्रींचे. आनी तुवें सांगल्या बरी सगळ्यांक आपले सेंट अँग्नेस कॉलेजीक वचूंक जाय आसले. थंय म्हळ्यार डिसिप्लीन आसले, माद्री मातसो स्ट्रिक्ट आसली आनी रिलिजियस एड्युकेशन आसले. आनी त्या विशयान सगळ्यांक आपले त्या तीस कॉलेजीचे बारी हेचे इच्छा आसली.
आंटी 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 तूं कित्याक सेंट अँग्नेस कॉलेजीक गेली?
गांवांत अपोस्टॉलिक कार्मेलीत माद्री म्हळ्यार बारी एकदम ती स्ट्रिक्ट, तांचे शिकप एकदम बुन्स आनी तांच्या हाताखाल भुरगीं बरें Boreshiko no tanka all round development melta monono chintali. Sakkat parents ashetali pancha burgyang ki tats AC madrincha hatakal sonno tanka Boreshika meloni mon. Tashant muja yavai papaik buri kushi ali. Tarao lana stanans maka St. Agnes College amka yegdam pois. Am urwa asilla. Sir, maka Lady Hill is kalagalle. Mujhe 11th standard zallens complete zallens maka St. Agnes PUC korunku chance melle. Sai maka admission kan gelle. Ani thyadi sani Mangalore an chedwan cha shikshak Kali Donuts College asilu. Ek Hampan Kata Government College. Kunti Coed. Mujhe aave maka bilkul datti naat lai. Ani tine poilenth mullen. Tu kashukung zai madrincha iskala kwas. Ani dusri college asili chedwank St. Agnes College. Dekunu haami te anawardik college nint shikung maka devan fao kelle.
Sangeeta wanted to say something. I just interrupted her. Tu kale samugale
muji aunty ori nita ingelli
hoyge
teacher bachelor of science zalle ani ti montali maka the St. Agnes produced one of the best and first women graduates in and around Mangalore ani ti monta tyadi sani women graduates bari
unasali
ani I think compared to the rest of the state I think Mangalore had the most women graduates and I think St. Agnes produced one of the best. And also I'm very lucky to have had two nuns in my family. One is my dad's sister, Sister Olivia, who was a lecturer of mathematics and also the vice principal and principal of St. Agnes College Asaliti. 33 years teaching service Asal in St. Agnes. Ani maka muja aunty ni sangale the first batch of St. Agnes inter students and muji aunty as grand aunty asali Sister Paula Munan. She was one of the first graduates. So maka bari garvasa yev
family
muja whole heritage belongs to St. Agnes. Kashe maka bokta.
Okay. Yeah, you were saying something neater.
Amka Sister Olivia ille last year anga tadana ti sangta lid ata ami at this time and age we talk about you know equality equal opportunities nigi pon St. Agnes chi foundress ti tedalantika vision asalengi women should be on par with their counterparts monon 100 years ago so that was something you know it was a lofty ideal ani ti monali a girl child girl child's role is not just at home but equally in the society monon So that was her vision and tashan ten tya prakarat tani amka shikapi dille mlar tumi shikon kali housewives down che nahi pun tumi bai rosun kaam kare to you can do whatever you know world is at your disposal mulabri so that was her thing ani St. Agnes on tya time ari they had introduced amka the LDS munon mlar literary ani debating society munon asille because that is cultivating your mind developing your mind to, you know having a researching mind mulabri magir also St. Agnes on Catholics itne we had Hindus Muslims pura so amka religion asle religion amchi parents anke no most important am chachadu anke religion sai je tanka deva spona saje ani pramunon so ami religion classic etana ti moral science aketali so this is just about to bring about an awareness of god you know god in your life ani thirdly kale mun sanglar social work Because it is not just studying, but you have to give something back to the society also. Tashyamka, they had, you know, it's not just giving material things. Thodayanka de mustasilen, they can just give material things and they say, this is social work. Tashyanei. Pona, this is like uplifting the downtrodden mulher. Go and, you know, go to all these places, help them in whatever way you want. So these were the lofty ideals and this is how we, you know, we had that.
Especially in a place like Mangalore. Which was not an urban center, but a fairly rural center. So having those sort of lofty ideas and the community
and ek important thing man sangla St. Agnes on right from lower KG up to post graduation ekat campus abitar so once tuka te seat mela from you know till the end you are taken care of mulabri any all girls montana it was a you know Yeah, parents were very happy.
Ani makate udas aile amche college che motto asile God is my strength, do as forty to do mia munun. So we drew our strength from the religious education that we received as well at St. Agnes College. Mm-hmm. What do you think, Sarita and Auntie Fidu, about that?
Yeah, I think it's... St. Agnes, and they brought the good character in us. And I remember I read somewhere that Mother Annunciata, the first principal asli St. Agnes achi, ani tine aple graduating students angashe mulle. An Ignatian student receives much, keeps much, and gives much.
Uh-huh.
Ani te really amcha ata life anda mi, we can see that, we are witness to that, you know. Ami te education start ke lani amcha modhyanga, ani ami 10th akher corona. But we have taken challenges in life and kept learning new things and been to different places. And here we are.
Yeah, fact that we are here.
Wonderful. Bari bari garvachi position sagale Mangalorean sangki.
Definitely.
The institution has provided you so much of strength to go ahead in life. So on that note, let's listen to this particular song, which is called as Monglu Ramche.
Mangalur Ramche, तुझी सगळी कास्तात मोगऱ्याची फुला हंगा फुलतात मंगळूरा सोपाय तुझी सगळी कास्तात हे मंगळूर आमचे हे मंगळूर आमचे हे मंगळूर आमचे ते देवास कोणाचे हे मंगळूर आमचे हे मंगळूर आमचे हे मंगळूर आमचे ते कोकण घराचे हे मंगळूर आमचे हे मंगळूर आमचे हे मंगळूर आमचे ते देवास कोणाचे हे मंगळूर आमचे हे मंगळूर आमचे हे मंगळूर आमचे ते कोकण घराचे
डोंगर हंगा सोपतात नयो आणि बायो हंगा वळतात मोगऱ्या फुला हंगा फुलतात मंगळूरा सोबाय तुझी सगळी गास्तात मोगऱ्या फुला हंगा फुलतात मंगळूरा सोबाय तुझी सगळी गास्तात.
हॅलो, hello auntie, can you hear me?
I can hear you, Baba.
Yes.
I have to speak in Konkani or English?
Oh, you have to speak in Konkani. You're on radio now. You're on radio Sushegat Tanpar in Auckland.
Okay, I'll speak in Konkani.
Kashi hai tu?
Ah, badhiya.
Acha, amcha sangata studio antu auntie Filu asa, Sarita pes asa, Sangeeta, Sangeeta jevda asa amaduka, Sangeeta sikvera. आणि नीता पिंटो. तुम्हाला सांग, तू सेंट अॅग्नेसान शिकिल्ली, हांगा पुरो आम्ही एकवट झाल्या सेंट अॅग्नेसा विशीं उलोवंक, कित्याक सेंट अॅग्नेस इज गोईंग टू सेलिब्रेट इट्स 100 years इन द नेक्स्ट 2 years. तू म्हाका सांगची की तू सेंट अॅग्नेस इस्कॉलाक या कॉलेजीक कित्याक गेल्ली?
ल्हान आसतना म्हाका गाल्ले न्हे अंकलान म्हज्या मावळ्यान आमकां सकळांक सेंट अॅग्नेसान गाल्ले, कित्याक म्हळ्यार थंय हे शिकप आनी बरेंकन करतात आनी आमकां इल्लेशे मेंटल अपलिफ्ट मेळोंक गाल्ले आमकां थंय.
तर त्या त्या कॉलेजीन तुका कली अभिप्राय मेळ्ळी थंय वचून, तू कितली वर्सां शिकली थंय?
हांव पहिल्या क्लासीत हांव न्हू बी एस सी म्हणसर एकाच स्कूल आनी कॉलेज शिकली. कितें जालें म्हळ्यार सकळ भुरगीं तूं पयशे वाले आसून दी पयशे नासले आसून दी सद्दां मोगान एकवटान आसली ते दळा.
तर तुजे अभिप्राय कितें थंय शिकताना? वॉट इज युअर एक्सपिरियन्स?
आमकां न्हे मस्त वॅल्यूज दिल्ले माद्रीनी, जस्टीस आनी एकामेका झगड नासतना. झगडचे म्हण नातले ते दळा मोसोर नातलो, मोसोर आनी मागीर आयलो आनी आमी सगळ्यांक काम करताना शिकताना एकामेका हेल्प करताल्या आनी तशें जाल्ल्यान सगळ्या क्लासीन साली सुमार आसली सगळ्यांक बरेंकन एकामेका माया मोगान आसली.
तू फर्स्ट जाऊन बी एस सी म्हणजे शिकली, तुका थंय कॉन्वेंटात एडमिशन मेळो ना गी मागीर?
एडमिशन ती मस्त ट्राय करताले, कित्याक म्हळ्यार म्हजी मावशी आसली न्हे सिस्टर पावला, पूण हांव त्या कॉन्वेंटाक जॉयन नाका जावचे म्हणून आसले म्हाका पयले.
कित्याक?
मस्त वर्सान जावन पळयतना नाका म्हण एक दिसता न्हे मोतींत आनी हे रिझन येना पूण नाका म्हण मोतींत आयले तितलेच.
पण तूं म्हाका सांग, बँगलोरांत मस्तू चेडवां बी एस सी करन मागीर स्टेट काजार जातात,
वय
तुवें काले गेलें?
हांव बी एस सी जाल्या उपरांत काम करून बॉम्बे आयली आनी हांवें पयले बी एड करू ना, पयले हांवें 2 वर्स वर्सा शिकयली आणि मागीर बी एड झेवियरान केले आणि मागीर रेग्युलर टीचर झाली. पूण हांवें एकच काम केला शिकोवचे, दुसरे कले काम करू ना.
तू आणि टिफिलू कॉल करताय
ना? म्हाका ओळख ना तिची.
म्हाका तिची ओळख ना.
तू खंयच्या बॅचांतली आंटी फिलू?
1965 म्हजे बी एस सी झाले.
आंटी ओरिन, तू खंयच्या बॅचांतली?
म्हणजे पहिल्यान झाला 1961.
तर हांव पीयूसीक जॉईन जाताना
करेक्ट. तर तुमच्या 60 कोणी एक टीचर आगी तुका ओड आसा?
माद्री आसल्यो, पूण म्हाका नाव आता. पूण एक मास्टर, कन्नडा मास्टर असो बरो उडास येता, पूण ताचे नाव येना.
स्ट्रीट
आसलो आनी बरें शिकयतालो कन्नडा मास्टर.
आमी हांव शिकताना
सिस्टर्स आसली, फिजिक्साक एक सिस्टर आसली, केमिस्ट्री टीचर्स आसली,
आंटी ओरीन. आंटी फिलू म्हणटा की तिका थोडी मास्टरांची उडा आसा म्हणून.
आमच्या वेळार कन्नडाक दोग मास्टर आले, एकलो एकदम नेट चलतालो, आमी ताका 90 degrees म्हणटाले.
आणि
एकलो तिके मातारो आसलो, पूण ताच्या पिरियडीक आमी ताका अटेंडन्स दिवन पाटल्या बागलान भायर धावन सून त्या व्हडल्या रुखाच्या पोंदा बसून, त्या हनीमून ट्रीच्या पोंदा बसून घट्ट पटंग मारतले आनी आमी हसताल्या. पूण जाल्यार तो ताका थंय थावन ताच्या जाग्यार थावन सोमा दिसताले आमी कितें करता म्हूण. पूण ताणें आमकां एके पटी धरूंक ना या गोजी करूं ना, पाप मनीस. आनी तो कच्चा घालतालो आनी तो 90 degrees. आमी हांव एकलींच न्हय, हांव एकलींच न्हय, आमी 7-8 जाणां सांगता मेळोन भायर येताले. पूण थांब तुय, हांव एक लिस्ट हांव शिकल्या कितें गे म्हळ्यार, तो आमकां केदाळई, ताणें आमकां केदाळई गोजी करूंक ना, पूण ताणें आमकां पळयलां थंय जाल्यार तो एकदम काम कूल आसलो. आमीच आमचे इतल्याक समजाल्या हे इनडिसिप्लीन आनी इररिस्पॉन्सिबिलिटी आमचे बिहेवियर आमचे बरें न्हय. आनी ताचो ते जाल्ल्यान ताका कांय उणें पडना, पूण आमकांच उणें मेळटा. आमी आमी रियलायज केले आनी ताच्या उपरांत ताचे ते बिहेवियर पळोवन आमी ताच्या लॅक्चराक अटेंड जाताल्यो.
बारी इंटरेस्टिंग स्टोरी आहे आंटी ओरीन. मस्त इंटरेस्टिंग स्टोरी आंटी ओरीन. तुका फोनार आयल्यार आणि आमच्या प्रोग्रामार आयल्यार मस्त देव बरे म्हणता आम्ही तुका. अँड थँक्स अ लॉट यू वॉन्ट. थँक्स अ लॉट आंटी.
थँक्यू आंटी.
थँक्यू.
थँक्यू. गॉड ब्लेस यू टू. बाय बाय.
Well, that was Auntie Oreen from Bombay, and she was an ex-student of St. Agnes High School, and she shared a few bit of things about her experiences at St. Agnes, which was also corroborated by Auntie Philu, who is here with us. So, Neeta.
Mujhe vishan sangcha zala Richard. I think Sangeeta and Sarita, आम्ही तेगायनी 2 वर्सां मात आम्ही सेंट एग्नसान शिकल्या जाल्यार म्हाका ती 2 वर्सां आनीक बरी उडा आसा मोतींत. एक वय आमची मदर एकदम स्ट्रिक्ट आसली, वी वॉज सो स्केर्ड ऑफ देम. आनी एक काल म्हण सांगल्यार दे वॉज लॉट ऑफ डिसिप्लीन आनी क्लासरूम व्हडली आसली, मस्त स्टुडंट्स आसताली.
आमच्या क्लासीन 100 असली,
आमच्या गॅलरी क्लास आसली.
एक्झॅक्टली उडली क्लासरूम आणि बट लेक्चरर्स वर डेडिकेटेड आणि आम्ही मस्त रिस्पेक्ट दिताले तांकां. ऑफकोर्स आम्ही प्रँक्सी खेळटाले पूण ते एक रिस्पेक्ट आसले, अंडरलाईंग रिस्पेक्ट वॉज दे यु नो तांकां सगळ्यांकी. आनी एक म्हाका आनीकय उडास आसा म्हणटाना आमची एक पीटी टिचर आनी आमकां पीटी क्लास हप्त्यान दोन पटी तीन वरार, ते तीन वरान म्हणटाना थोडी संतोशान येताली, थोडी लिटरली ड्रॅगिंग द फीट म्हणल्या बरी, पूण थंय ग्राउंडार गेल्या उपरांत वी हॅड टू बी इन अटेन्शन. आमकां फस्ट एक राउंड जॉगिंग करूंक आसले, मागीर एक पटी म्हाका उडास आसा आमी आमकां मागीर अर्दे जॉगिंग कर जाताना आमकां लायनीर रावन अटेंडन्स काडूंक आनी ताळो म्हणी वडल्यान येस मिस म्हणना जाल्यार ती एक दीस म्हणाली यु नो यू वॉट इज वॉट्स रॉंग विथ यू, इट लुक्स एज इफ यू आर कॅरिंग अ नाईन मंथ्स बेबी म्हणून सांगले कोणाच्या बियान काय नो सब नॉन ऑफ अस वॉन्टेड टू यु नो गेट दोज कॉमेंट्स. पूण एक म्हाका आणि किड आसा बिकॉज बिईंग मी एज यू नो आय एम व्हेरी कॉन्शियस अबाउट कीपींग माय सेल्फ फिट. पूण आतां जाल्यार तिणें म्हाका शिकयलें ती एक्सरसायजीस, ते वॉर्म अप यू नो एक्सरसायजीस, स्ट्रेचिंग एक्सरसायजीस हांव आतां जाल्यार करता ते एवरी डे इन द मॉर्निंग आय गेट अप एन्ड आय डू माय एक्सरसायजीस एन्ड ट्रिब्यूट टू दॅट टिचर बिकॉज यू नो शी वॉज द वन हू इनकल्केटेड दोज यु नो दॅट रेजिमेन इन अस
एन्ड दॅट्स वाय नीता इज स्लिम एन्ड ट्रिम.
संगीता यू आर ऑल्सो स्लिम एन्ड ट्रिम.
थँक्यू.
हा यू कंटिन्यू
संगीता. वय ते बारी एक्सरसायजाचे म्हाकाय उडा आसा, आमचे व्हडले फिल्ड आसले आनी आमचे स्पोर्ट्स डे आनी इट वॉज रियली अमेझिंग. आनी दुसरें काले म्हळ्यार म्हाका मोतीक येता म्हळ्यार ये पुअर स्टुडंट्सा विशयन कोणाक एफोर्ड करूंक जायनातले पळय तांकां सेंट एग्नस सीट केदाळे डिनाय करना, तांकां पे करूंक जायना जाल्यार तांकां स्कॉलरशीप दिवन तांकां ऑपॉर्च्युनिटी.
पयस तांणी चेडवां आपले कॉलेजीक येतली हॉस्टेलय आसले
पळय, तर तांकां हॉस्टेल फीज आनी स्कूल कॉलेज फीजाकी हेल्प करताली माद्री. आनी म्हाका उडास आसा आमचे पुरा केमिस्ट्री लॅब आनी पुरा ऑल्दो इट वॉज व्हेरी ओल्ड आमचे स्टेट ऑफ दी आर्ट आसले पुरा इक्विपमेंट आनी आसले आमचे कडेन. आनी ये कितें म्हळ्यार आमकां सायन्स फेर्स आनी पुरा एग्जिबिशन आनी
सायन्स फिजिक्स लॅब म्हाका उड आसा. लॅबाक येता पय हेच्या पयली आमकां प्रिपेर करूंक आसले काले एक्सपेरिमेंट करता ते टिचर डोरा कडेन रावतली आनी इचारतली पुरा क्वेश्चन इचारतली आनी आमकां उड आसनातले काय सामान गुंतून आसले म्हणल्यार पाडी वस शिकून ये भितर ये शिकोन वसोचे आसले प्रिपेर करून वसोचे ना जाल्यार जायनातले.
आनी
क्लास बंक करून आमकां बारीक कस जाताले आनी टिफिलू कशे भायर येतले गुत्तना मात गेटीच्या भायर वसूंक बारीक कस्ट आसले म्हळ्यार थंय सेक्युरिटी गार्ड आसलो आनी
गेटीच्या
चड्डी पिटर आसलो आमच्या टायमार. तुम्ही टायमार रावलो आंटी
चड्डी पिटर सिक्युरिटी गार्ड दोरले
त्यांनी
चड्डी घालता चड्डी घालना
शॉर्ट्स काकी शॉर्ट्स घालतलो बरे कडक आयन घालून आणि वय मात म्हाका उड आसा गेट तीन वरां थ्री ओ क्लॉक या फोर ओ क्लॉक क्लास सुट्टली तदला हांवें भायर धांवचें आसलें म्हणल्यार तर बस दवरूंक यार मागीर म्हाका वास पेकरेचे ते मीठ पाफ खावंक जाय आसले
आनी थंय मस्तू चेडे रावताले न्हय भायर मस्तू चेडे
आमच्या
टायमार आसले सदां एक एक सेम चेडे सदां येतले
आनी ते सायड गेट आसले उडा सागी आमकां वसूंक जाय जाल्यार चाडी पे ते सोडनातलो मागीर आमी सायड गेटी जावन
ते बेंदोरी गची गेट
तरी उडयनातले
थोडी हॉस्टेलाची चेडवां तेने
चेडवां बारी जोर आसली
पॅन्ट घालतले की स्कर्ट घालतले
स्कर्ट जीन्स आणि
ड्रेस कोड आपले बारी स्ट्रिक्ट आले स्लीवलेस घालूंक जायनातले आमकां आणि पॅन्ट घाल्यार शर्ट आउट शर्ट
टकिन
ना
आणि स्कर्ट्स लॉंग असा जास्त
दंबरा से केले
वय वय बा बिलोनी बिलोनी
बिलोनी
शॉर्ट स्कर्ट्स घालूंक जायना.
आणि एक माका बारी एक फनी स्टोरी उडास आयले. माका ती आंटी मेळ्ळी एक 94 इयर ओल्ड आंटी. ती सेंट अग्नेसान शिकली
हांगा हांगा ऑकलंड
वय हांगा ऑकलंडान. माका मेळ्ळी ती लास्ट इयर. ती आम्ही तिका इसारले तू तू सेंट अग्नेस गेल्ली न आंटी तू तुका कळले हे मेमरी असा थंय. मागे तिने सांगले माका बारी स्ट्रिक्ट आसली पुता ती माद्री बारी स्ट्रिक्ट आसली पूण बारी बोऱ्यांकन आमकां शिकयले. कितले स्ट्रिक्ट आसली गो ते आमकां तांच्या मुखार पुस्की मारूं की बॅन दिसता
पूण ते दॅट इज ट्रू. हा माद्री म्हणटा आम्ही सकाळी कामताले रिअली
बिकॉज देवर एसी नन्स नो ऑल्टरनेटिव्ह करंट कॅन बी व्हेरी डेंजरस. सो आंटी व्हॉट्स युअर स्टोरी तुझी तुझी कहाणी कळली
खंच्या भाषेन सांगूक जाय तू कहाणी
सांग तुझी खंयची कहाणी सांग तू तू 4 इयर्स आली थंय आणि क्लास बंक करताली
ना क्लास बंक कन्नड क्लास कन्नड मास्टर मात्र इल्लो तेंप आम्ही केला पण मागीर आमकां रियलाइज केले आम्ही आणि ताच्या उपरांत आम्ही सोमा अटेंड जाताले.
पण तुका कळली एक्सपिरियन्स म्हणले हे पुरा.
आणि एक आम्ही केला म्हज्या एक पटी आम्ही फ्रेंड्स मेळो न्हू चिंतले आम्ही एका मुवीक वेचे म्हण. आणि ते जाला तांकां सगळ्यांक काल कन्नड या इझी सब्जेक्ट पिरियड आसली पण म्हाका त्या दीस केमिस्ट्री प्रॅक्टिकल जाले पण म्हाका कळोना कितें करचें म्हण. देखून हांव सांगूंक गेले म्हज्या केमिस्ट्री प्रोफेसरा कडेन म्हाका कांय तांकां ना म्हाका घरा वसूंक जाय म्हण फोटो मारल्यो. आणि आम्ही सांगता 7 जाणां मुवी गेल्या. मुवी आखेर जाऊन भायर येताना तो थंय आमकां बस स्टॉपा कडेन मेळ्ळो आणि आमकां सगळ्यांक पळोवन ताच्या तोंडार एक स्माईल आयली आणि म्हाका इतलें बेन दिसलें फोटी मारन बरी ना म्हणून हांव गेल्ली आणि हांव तकली पोंदा घालून वगोच रावली आणि दुसऱ्या दिसा हांव सॉरी म्हणूंक गेली. ते जाल्यार तो म्हाका म्हणटा तुका काल तू 6 जाल्ले त्या मुवी पळोवच्या खातीर गे म्हण सार लागलो. म्हाका इतलें पाड दिसलें आणि ताच्या उपरांत हांव तशें बंक करनासलें.
पण तुझे दुसरे कळल्यो काणयो तू हे फ्रॉम यू ऑल्सो वेंट ऑन टू बिकम अ टीचर तू
म्हजे थंय मात्र हांवें मस्तू एक्सपिरियन्सीस आनी मस्तू वस्तू हांव शिकल्या आणि मस्तू हांवें कलेक्ट केला आणि त्या वरवीं म्हाका मस्तू संदर्भ मेळ्ळा हांवें कशें म्हजें मुखलें जिवन जियेत आनी कशें म्हज्या जिनयेंत तें पुरो म्हाका हेल्प जायत म्हूण हांवें पयलें चिंतून आतलें. पूण आतां आतां हांव अशें उलयताना आतां म्हाका उडास येता. आमच्या ग्रुपांत आमच्या त्या बॅचांत मस्तू कुर्गीज गोंयची आनी केरळची आनी पुरा मस्तू स्टुडंट्स आसलीं आणि हर एका स्टुडंटक दुसरे दुसरे तराची आसली. ते जाल्ल्यान आम्ही तरावळ कल्चर आणि तरावळ बॅकग्राऊंड त्यांचे आसल्यान मस्तू वस्तू आम्ही शिकल्या. थोडी आसली सोशली वेल ऑफ एकदम कॉन्फिडंट आणि स्ट्रॉंग माइंडेड ते कितेंय करूंक पाठी
सरनातली
ते एक्सपिरियन्स आले आमकां. पूण आतां वेळ आसो ना ते पुरा शेअर करूं. थोडी खाली एज्युकेशन फोकस्ड आणि करियर माइंडेड ती तांचे मेन ऑब्जेक्टिव्ह बरेंकन शिकचे आणि ताच्या उपरांत शिकप मन धरसूचे या कलेन तांचे करियर काण घेवचे. आणि थोडी असेल खाली टाईमपास करू एक डिग्री मेळली बरो एक नोर सैरीक सोदून आजार जाऊन सेटल जाऊ पण खाली सेटल जाऊ नये तांकाय ते एक मुखार वसचे जीवन उंच दवरूंक
तू कोणत्या कॅटेगरी
सायन्सचे डिग्री इन होम सायन्स
ना त्याला होम सायन्स नातले
आंटी तू कोणत्या कॅटेगरीत पडली फर्स्ट की सेकंड की थर्ड
हा सेकंड पण मुझ्या पेरेंट्सांनी थर्ड कॅटेगरी म्हणून चिंतले देखून एकदम हा मुझे ग्रॅज्युएशन झालेच एकडे बरी टिचिंग पोस्ट मेळ्ळो बी एड करू ना हांवें ती दोन वर्सां शिकयताना म्हजी पेरंट्स सैरीक सोदूनच आसली तशें हांव काजार जाली दोन वर्सां जाताना ताच्या उपरांत हांव बुंबय आसली थंय घरास बसूंक पडले काम करची गरज ना तर दिसताले हांव टायम बेश्टे वेस्ट करता वॉट इज द यूज ऑफ माय बिईंग एज्युकेटेड ताच्या उपरांत हांवें बी एड केले झेवियर्सांत आणि टिचिंग प्रोफेशन सुरू केले पण ह्या टिचिंग प्रोफेशनाच्या वेळार थंय हांवें एकठांय केल्ले हर एक वस्त हांवें यूज केल्या प्रोफेशनली एज वेल एज फॉर माय पर्सनल
बेनिफिट्स So that's an excellent testimony, Auntie Philu. Thank you very much for it. On that note, let us listen to this particular song, Silka Chikangana.
नारी सिल्काची कांगणा दारार तुझ्या पिकोन हायला गावान गाव भोवता घे मुझी कांगणा बाय
गावान गाव भोवता घे मुझी कांगणा
तुका दितली फुडे जातली सुखाची भोगणा राती येतली मोगाची सोगणा घे घे नारी सिल्काची कांगणा पळयता पालो हांगार वडून नोतर चिरशी गुंडायता मान पोंदा घालून आपल्या हाताक देखिता तितल्यान कांकण मुझे पुसू पुसोता कांगणा घालताना नारी तिशीन पळयता पालो हांगार वडून नोतर चिरशी गुंडायता मान पोंदा घालून आपल्या हाताक देखिता तितल्यान कांकण मुझे पुसू पुसोता घे नारी सिल्काची कांगणा दारार तुझ्या पिकोन हायला गावान गाव भोंवता घे मुझी कांगणा बाय
गावान गाव भोंवता घे मुझी कांगणा
तुका दितली फुडे जातली सुखाची भोगणा राती येतली मोगाची सोगणा
घे नारी सिल्काची कांगणा
जगमग जातली काना काना करतली हा लोकां मोगाल दिसतली नवी नवी थांतली दोवी काळी निळी
chui hani pangara rongan kangana hai kangana hat borikal hani soboi tuji sal hat borikal hani soboi tuji sal nari ke muji kangana ke nari silka chi kangana darar tucha ikon haila gawan gaun bota ge muji kangana ba
gawan gaun bota ge muji kangana
tu kadhi teli ude ja teli
suka chi bagna rati le teli moka chi sopna ge nari silka chi kangana
You're listening into Sushega Dhanpar and Yau Richi Azmaja Sangata Sadanti Filu Sarita Sangita and Nita. Tariyami Mustu Kanyo Aikaleo Nita Saint Agnes Acho Kashadore Uttalet Meat Puffs Vasachi Bakery Chede Bayer Hangouts Atale Konak Meldeki Chede सेंटनरी सेलिब्रेशन तुम्ही काले करूंक तुमची तयारी जाता तो
आ वय आता ते एक इम्पॉर्टंट एस्पेक्ट आता रिचर्ड आमच्या सेंट ॲग्निसाचे सेंटिनल सेलिब्रेशन जानेवारी 2018 लॉन्च केला आणि ॲक्च्युअल सेंटिनल सेलिब्रेशन इज
2021
ते म्हणून सांगले राळे त्यांचे मेन फोकस काले होत आहे आता हे सिस्टर ओलिव्हिया हंगा आयली सप्टेंबर 2017 ती फर्स्ट ऑस्ट्रेलिया गेली तिने थंय मेलबर्न आणि सिडनी चॅप्टर्स लॉन्च केले ऑफ द अलुमनाय देन शी केम टू ऑकलंड अँड शी लॉन्च द ऑकलंड चॅप्टर आता मेन फोकस ऑफ द अलुमनाय इज ती दोन प्रोजेक्ट स्टार्ट करतात आता सेंट ॲग्निस यु नो हे सेंटिनियल सेलिब्रेशनच्या लेकर एक कन्स्ट्रक्शन ऑफ द मेमोरियल ब्लॉक ऑन कॉलेज प्रेमिसेस which is estimated to cost 15 crores kai ani ek veronica vihar monon residential home for differently abled children I mean special needs ani which is at mary hill at a cost of 3 crores so altogether I think they are looking at an expense of 18 crores so well it's not just alumni I mean based you know tanche kalamun sanglara they want us to you know do some programs here and raise funds for those you know those
I think more
projects.
Must be to network to yes. gather all yeah. your ex-students yes. together
and that's why we need these 3 years because you know we think it's 2018 and they have launched but we need these 3 years because as you know St. Agnes College has you know churned out so many
graduates,
know, students
yes.
and they
yes.
are all over the world so we are spreading out this news about the yes. centenary celebrations yes. and it takes time to get all those
Absolutely.
girls you know to be aware of these projects ani tashindalan sister olivia you know she is so dynamic she goes to all you know different parts of the world
what lectures ill nenu
there is a you know good group of girls ani tashinti ata promote karta
acha
ani I think sangeeta can say
to tumche anga chapter rukte dalangi anga auckland auckland
last september and chapters zale launch kele in auckland आम्ही असली अबाउट 15 जणा मेली पण आमच्या व्हॉट्सअप ग्रुप आणखी मेंबर्स असतात अबाउट 25 आय थिंक
ओके
पण आम्ही आणखी ऑकलंड आणि न्यूझीलंड आणखी ॲग्निशन्स असतात झाला आमका कॉन्टॅक्ट कर येतानी तुमचे आमका हेल्प करेत तुम्ही असे
सो ऑल इग्निशन्स आउट देयर प्लीज गेट इन टच विद संगीता सिक्वेरा एंड बी अ पार्ट ऑफ द चॅप्टर
या दॅट वुड बी ग्रेट इफ वी कुड गेट इन टच विद द इग्निशन्स आउट देयर इन ऑकलंड टू स्ट्रेंथन आर कम्युनिटी आम्ही हंगा ऑकलंड आमचे ग्रुप ओढले करूंक आणि आम्ही ऑल्सो प्लॅन करूयात आमचे फ्युचर इव्हेंट्स कसे आम्ही फंड रेज करून आमच्या अल्मा मेटराक आम्ही पार्टी देऊंक आम्ही काले शिकले यु नो वी नीड टू गिव्ह बॅक
कितले कितले
आम्ही
आणि या 3 वर्षांनी आमका इनवाईट दिला आम्ही केदलाय मँगलोराक आयल्यार सेंट ॲग्नेस विजिट दिजेन आणि या वर्षा डिसेंबरान हांव मँगलोराक येता गांव तेदला म्हाका सिस्टर ओलिव्हियाक आणि सेंट ॲग्नेस विजिट दिचे
मीट पफ गांव विसर ना
वय वय मागेर पास
बेकरीचे मीट
करायचे पहिले
ए आताही फेमस
वय
आताही असा वय
तुमच्या ते गोळी भजे नतले गे बाहेर
ते वुडलँड्स इल्ले पण
बास बेकरीचे मीट पफ कम्पेअर करून जायना
आणि ते इतले विगी खबर
ताका वेगळी दावत जाऊन क्लास
अच्छा एक एक फायनल मेसेज तुमका देऊ का आगी from Saint Agnes and the Ignatian spirit that you want to spread in the community here?
Yeah. You know, in one of the communiques, the call was, I have to say this, the come girls to hearth and home, wherever you may be, in whatever chosen field, path or vocation, whether you arrive by circuitous routes or short, Alma Mater wants you here and she says, you've gone away too long. Welcome back, my daughter. So, you know, this is such a warm welcome. So, this is, you know, this is the message that I would want to give. I think, you know, we have got...
What about you all? Sangeeta, Sarita, Auntie Philu?
I think it's so nice to be connected back to our roots where, you know, where we came from. That's one thing. So it gives us that joy to amkabari kushi bokta
te and we get to know so many new people, you know, because we know people from our batch our time.
How that you know the girl came
student asale I think she just
arrived in the country
3 years ago and she just arrived into the country and we were so glad to meet her and I think ताका बारी खुशी झाली आमका सगळ्यांकी मिळून
शी इज द यंगेस्ट आमच्या लॉन्चच्या वेळार शी केम टू नो फ्रॉम समवेअर दॅट वी आर हॅव्हिंग द लॉन्च अँड शी मेड इट अ पॉइंट टू कम शी हॅड अनदर अपॉइंटमेंट बट ते येऊन शी वी वॉज सो हॅपी टू सी हर यंगेस्ट यू नो मेंबर ऑफ अ अलुमना यांगा
मेसेज
I think it's about network and reconnecting. That's the main message, you know.
So that you can live the spirit that has driven you to this place as such and that has shaped what you are today as such.
I have one more thing to add also. I remember being passed on from generations, as I said, 3 generations. My grandmother, aunties. We've got this saying in our family that they've learned from St. Agnes. All of us have learned from St. Agnes. Choose the hard right from the easy wrong. So it's been passed down, and I tell my kids till today also, when they are struggling to find what is right and what is wrong, I tell them, choose the hard right from the easy wrong. I think that's a real good message to give to our future generations as well from St. Agnes. Yeah.
And Auntie, what about you?
Maka dista itlempura ave maka useful zali knowledge, wisdom, ani thodisho values ave ektain kele at St. Agnes sant. Aun ekdam
grateful
for whatever I have received, so I am ready to give anything, and always I think God is my strength. True. That was our motto. And we always go according to that.
Yes,
and I'm really proud to be
an Ignatian.
Okay,
so are we.
We are all proud to be Ignatians.
So are we.
Okay, on that note, we end this program today. But before I end, I would like to wish Hector and Shobha Furtado a happy 35th wedding anniversary. And I would also thank the D'Souza family which sponsored this program. On this note, we will listen to this song, Mog Dorandam.
Thank you, Richard, for having us here.
Thank you, Richard.
Dev Bare Karong, Tuka Amka Pahille.
Yeah.
Mast Dev Bare Karong.
आनी सांगू जायना ती सता डोळ्यान मुझा लिखता तू मोगुलयता डोळ्यांनी मुझा जन्म हमोल जाता मुतुरानी सांगू जायना हजार भोगुना एका सूत्रान सांगता तो दोळ्यांक म्हज्या दोळे लावून पळे अशी उलयता गो तो मोग दी म्हाका तुजो उतरान सांगू हांव कसू मोगाक लागून
समजाशी तर असो काय तोलो दोळ्यान मुझ्या